सुरातील अर्थ ही चुकले पुनः नवरातील श्वास ही थकले जुन्या घरातील नवी सोंगटी उधळून जाते डावसखे ग पहिले फेरी उरले